शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता शमूएल मध्यावर घाबरला ऐकून प्रभूचा आवाज घाबरला होता पण आज्ञा नाही टाळली एलीला दुःखाचा निरोप देऊन टाकला
हे कहाणी शिकवते ही बाप प्रभूचे ऐका जेव्हा तो बोले आपल्याला हे कहाणी शिकवते ही बाप प्रभूचे ऐका जेव्हा तो बोले आपल्याला
सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता
सतरा गोष्टी नवीन काही शिकवता तुला आणि मला प्रभूला भेटवता